लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी उदय टिकेकर. तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती बरोबर.
तुमचा सोबत मी एक रॅपिड फायर राऊंड खेळणार आहे. स्वानंदी आणि आरती मॅम आणि तुम्ही, ह्या तुमच्या तिघांमध्ये एक कुठली कॉमन गोष्ट आहे?
इंटेन्सिटी, कामाची इंटेन्सिटी.
तुमचा मेमोरेबल वाढदिवस?
एक दिवशी स्वानंदी आली आणि मला, बाबू हा गे नेक्सस 4 तुला, हॅपी बर्थडे, पापा बेबे दिल्या. 500 मिनिटाला आली, आता चेक दे म्हणाली. म्हटलं म्हणजे हे मला गिफ्ट आहे ना? हो, पण पैसे तूच दिलेस. सो द बेस्ट आहे. कधी नेक्सस 4 म्हटलं की मला ते आठवतं.
तुमच्या घरातला तुमचा फेवरेट कॉर्नर कुठला आहे?
माझ्या बेडरूम मधला एक राईट हँड साईड कॉर्नर आहे, जिकडे मी शांत बसतो खुर्ची टाकून.
आणि सर, माझ्यासाठी आयडियल दिवस म्हणजे काय ना, की ज्या दिवशी असं पेपर पसरवून मस्त असा वाचायला मिळतो, आरामात कॉफी प्यायला मिळते, टेरेसमध्ये बसताय, तर तुमच्यासाठी कुठला दिवस आहे असा?
भरपूर पाऊस असेल आणि मी त्याच्यामध्ये शांतपणे बसलेलो आहे भिजत. I just love that.
Okay. आणि आरती मॅम साठी एक गाणं डेडिकेट करायचं असेल तर कुठलं गाणं असेल?
शुक्र तारा मंदवारा.
Given a chance, तुम्हाला कोणाला सॉरी म्हणायला आवडेल?
खूप लोकांना, पण आई पप्पांना मेन, फॉर व्हॉट एव्हर रॉंग आय हॅव डन टू देम. स्वानंदीला एका कारणाचं, कारण तिला माहिती
आहे. एक हरवलेली गोष्ट जी तुम्हाला परत मिळावी असं वाटतं?
एक हरवलेली गोष्ट होती माझ्या लहानपणीची मैत्रीण, ती मला 32 वर्षानंतर सापडली आणि ते पुण्यातच माझ्या घराजवळ राहते. आरती जेव्हा जेव्हा USला जायची, मी एकटा बसतो की मला तीच आठवायची. आणि आरतीला दर इतक्या ट्रिप झाल्या की मी सांगतो, आरती प्लीज शोध घे बाबा ही कुठे बया, मला वेळेला भेटायचं आहे. मला 32 वर्षानंतर भेटली, आरतीलाच भेटली पुण्यातच कार्यक्रमाला. आणि तिने जो सांगितलं की मी अमुक अमुक, आरती जोर काय तू ही थांब म्हणाली. माझा नवरम फोन लावून दिला कार्यक्रमातून आणि मी बोललो पहिल्यांदा आफ्टर 32 इयर्स.
इफ यू वेक अप ॲज शाहरुख खान, तर तुम्ही कुठली गोष्ट पहिल्यांदा कराल?
स्टायलाइज काम करणं बंद करीन.
मी जर अजय देवगुण झालो तर?
आय विश मी नाही होणार, नकोच ती विशच नको.
एक दिवस मी रणवीर म्हणून उठलो?
वाव, आय विल बी द हॅपीएस्ट पर्सन, हॅपीएस्ट. ऍक्च्युली तर सांगू का, आता तू हे प्रश्न मी तुला सांगतो की एक दिवस मी उठलो आणि मला जर का सॅक्सोफोन वाजवता आला तर दॅट विल बी द हॅपीएस्ट डे ऑफ माय लाईफ. सॅक्सोफोन
काय एनर्जी लागते सर ते वाजवायला, आणि किती अप्रतिम आहे ते.
अप्रतिम, तर इट विल बी ब्रिलियंट फॉर मी.
ओके, आता रिकाम्या जागा भरा. मला राग आला की मी डॅश हे करतो.
पूर्वी टक्कल करून यायचो.
हो,
5-6 वेळा केलंय.
नवीनच ऐकलंय. ओके, एक गोष्ट जी मी नेहमी विसरतो.
काहीच नाही विसरत.
घराची चावी पण नाही?
नाही, कधीच नाही.
एक फिल्म जी मला परत करायला आवडेल?
आय थिंक अर्जुन, मराठी फिल्म.
एक गोष्ट जी तुम्ही पहिल्यांदा या इंटरव्ह्यू मध्ये रिव्हील केली आहे?
स्वानंदीला मला सॉरी म्हणायचं आहे.
ओ, आता स्वानंदी मला तुला येऊन भेटायचं आणि विचारायचं की सॉरी का म्हणायचं
लक्षात नसेल माझ्यासाठी. इट वॉज मोर सेन्सिटिव्ह.
हे तुम्ही सांगणार नाही पण हे काय?
आता नाही इतकं सेन्सिटिव्ह आहे ते.
ओके, ह्या इंटरव्ह्यू मध्ये आपण खूप तुमच्या यु नो आठवणी ज्या आहेत त्या ताज्या केल्या, पण तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यातली अशी मोमेंट कुठली की ज्या क्षणाला तुम्ही विसरूच शकत आणि त्याला तुम्ही लाईट्स कॅमेरा ऍक्शन मोमेंट म्हणाल?
एक फिल्म केली मी गेम नावाची, त्याच्यावरी मला असं उलटं लटकून मारतात असा सीन होता. सुरेशा बरोबर इन्स्पेक्टर, तर सकाळपासून सुरू झालं, मी असं उलटं लटकलो आहे आणि ते केस धरतायत आणि भिंतीवर आपटतायत वगैरे, कॅमेरा टॉप अँगल वगैरे होता. आणि लंचनंतर मास्टरजी म्हणाले, आमचे फाईट मास्टर रवी दिवान होते, तर ते म्हणले की पहिला तर फक्त ज्यूस पे तर काही खाऊ नका, उलटं लटकलंय म्हणून बाहेर येईल सगळं. त्याच्यानंतर त्याने शॉर्ट चेंज केला, ते म्हणाले चलो आपण आगे की शॉर्ट पे, बाद मी बागे का करते. तर मला हार्नेस बांधलं होतं कमरेला, हात मागे बांधले होते. अनिल मट्टू डिरेक्टर होता, तर अनिलला म्हणा अनिल चल ना एक बार रिहर्सल कर लेते. तर सुरेश जी म्हणाले नाही रुको रुको, नीचे एक टेबल लेके आओ, गद्दा लेके आओ. टेबल आणलं, तर मी ते म्हणलं टेबल आ गया ना, चलो ना करते ना तब तक रिहर्सल. हां तब तक करते. तर मला त्या पुलीनी वर घेतलं आणि तुम्हाला रेडी ॲक्शन सुरेशजी ॲक्शन. वरती होतो मी, वरती नव्हतोच, त्या पुलीमधनं केबल सटकली होती आणि मी असाच्या असा खाली आलो स्ट्रेट. फक्त सुरेशजींनी मध्ये केस धरून ठेवले लास्ट मिनिट, म्हणून माझी बॉडी अशी आली आणि अशा कॉर्नर टेबलला बरगड्या आपटल्या आणि मी लँड झालो गुडघ्यांवर आणि बरगड्या, मला मला तोंडातून शब्दच बाहेर फुटत नव्हता. फायटर धावत गेला फिल्मिस्तान स्टुडिओ, समोरच कॅन्टीन आहे, हळद दूध आणलं. मला जात तर तुम्हाला जबरदस्त पियो पिनाही पडेगा, मी असाच्या आवाजच येत नव्हता. अजूनही आता मी ते बोट जर का जोरात लावलं तर मला दुखतं, ते ऑलमोस्ट क्रॅक झालं होतं. सो दॅट विल बी माय मोमेंट.
बापरे, थँक गॉड की तुम्ही ते दूध प्यायलात आणि फायनली यु नो.
त्याचे तर शॉट्स दिले, पण दॅट वॉज द रॉंग थिंग, तेव्हा द्यायला नको होते, कारण म्हणून ती परमनंट इंजरी झाली.
रिप्स
या थंडीत कधीतरी होतं ना दुखतं, पण दॅट्स पार्ट ऑफ द गेम, इट्स ओके.
मी तुम्हाला विचारलं की रात्री 3 वाजता तुम्हाला काही अडचण आली नाही, तुम्हाला कॉल करायचा असेल स्वानंदी आणि आरती मॅम सोडून, तर तुम्ही कोणाला कॉल कराल?
माझा मेकअप मॅन आणि ड्रायव्हर अरविंद आणि उत्तम, कुठेही असलो काही असलो तर तिसऱ्या सेकंदाला उभे असतील तिकडे.
आणि आज इतक्या गप्पा झाल्या, पण सांगा सर की तुम्हाला या इंटरव्ह्यूमधली बेस्ट गोष्ट कुठली वाटली?
एकंदर ज्या पद्धतीने चालला इंटरव्ह्यू, मीही फॉर्मल नाही, तूही फॉर्मल नाही आहेस, किंवा ते आपले ऑडिओग्राफरही शांत एन्जॉय करतायत, नाहीतर कसं तर बऱ्याच लोकांना इंटरेस्ट नसतो, म्हणजे बिहाइंड द कॅमेरा सॉरी, पण ते आपले इंटरव्ह्यू चालले असं असतं की असं मोबाईल कळून झालं का बाबा नाही चालू असं ते एक्सप्रेशन असतं, पण इज ऑल्सो एन्जॉईंग इट. सो आय गेस ऑल ऑफ अस आर इंट्रोवर्ट टुगेदर, आपण एकत्र याच्यामध्येच आहोत, हीच गोष्ट कमाल
आहे,
कुठेही डिसजॉइंटेड नाही होतं आपण कोणी.
पण मला असं वाटतं तुमच्या किस्सांमधनं खूप काही शिकायला मिळालं. आणि सर, तुम्ही जसं म्हणता की अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान हे त्या ठिकाणी का आहेत, तसं तुम्ही या ठिकाणी का आहात, यु नो, हे आम्हालाही कळतं तुमच्या गप्पांमधनं. सो बाबाजी, तुमची कृपा अशीच राहू द्या.
जय बाबाजी, सगळ्यांवर लक्ष असू द्या.
सो दॅट वॉज उदय टिकेकर सर, आणि आय एम शुअर की तुम्हाला पण मजा आली असेल. पण तुम्हाला अजूनही कुठला प्रश्न उदय सरांना विचारायचा असेल तर मला नक्की कळवा, कमेंट करा, किंवा तुम्ही फेसबुक पेजवर मला मेसेज करू शकता. आरजे श्रुती रेड एफ एम, आरजे एस एच आर यू टी डबल आय आर ई डी एफ एम ह्या नावाने माझं फेसबुक पेज आहे. मेसेज करताना नंबर नक्की लिहा, ओके? आणि तोपर्यंत 93.5 रेड एफ एम बजाते रहो.